नमस्कार. साहित्य संगीत कलानंद सा ब्रह्मानंद करवीरच्या कलासक्त रसिकांचं गुणिदास फाउंडेशन मनापासून अभिवादन करत आहे, कारण वर्षानुवर्ष तुम्ही जोपासलेल्या या कलापुरात संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, चित्रपटसृष्टी जोपासली गेली. छत्रपती शाहू महाराजांच्या कृपाशीर्वादानं सांस्कृतिक आणि कलासक्त नगरी म्हणून कोल्हापूरची ओळख सर्वदूर झाली. कोल्हापुरातील ज्येष्ठ बुजुर्ग संगीतज्ञ पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांनी आपला सांगीतिक वारसा केशवराव धर्माधिकारी यांच्याकडे सोपवला आणि इथूनच सुरुवात झाली गुणिदास संगीत विद्यालयाची. अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी इथं घडले आणि आता ही जबाबदारी पुढच्या पिढीकडे आली आहे. जबाबदारीची जाणीव ओळखून नव्या पिढीला कलेचं उत्तम ज्ञान मिळावं म्हणून गुणिदास संगीत विद्यालयानं 4 जानेवारी 2009 रोजी गुणिदास फाउंडेशनची स्थापना केली. या कार्यक्रमासाठी गानतपस्विनी गंगूबाई हानगल आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचा आशीर्वाद लाभला.